नमस्कार, मी रुपेश हतनापुरे, DGS कॅन्डिडेट, संकल्प पॅनल, नागपूर. येत्या 1 मेला आपल्या संघटनेच्या त्रैवार्षिक इलेक्शन निवडणुका आहेत. त्या अनुषंगाने सगळ्यांनी वोट करायला अवश्य जावे. वोटिंग हे 9 ते 5 होणार आहेत. आपण सर्वांना विनंती आहे की सर्वांनी बहुमताने संकल्प पॅनलला निवडून द्यावे, जेणेकरून संकल्प पॅनल हे आपल्यासाठी एक चांगलं काम करेल आणि येणाऱ्या भविष्यात आपल्या संघटनेचं नाव लवकास नेणार व सगळी कामं जी आहेत ते संघटनेप्रती करेल. स्टाफ युनियन जिंदाबाद, संकल्प पॅनल जिंदाबाद.